नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या सायंकाळच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीडनमध्ये दाखल. चोलकालीन अण्णाई मंगलम ताम्रपट नेदरलँडकडून भारताकडे सुपूर्त. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे. लातूरसोबत नांदेडमध्येही मुलीसाठी 5 लाखात पेपर खरेदी केल्याचा दाम्पत्यावर आरोप. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना उपविजेतेपद. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज सायंकाळी स्वीडन इथं पोहोचले आहेत. इथल्या विमानतळावर स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसॉन यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदी गुटेनबर्ग इथं स्वीडिश पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपीय कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर मोदी नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. त्याआधी पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरात आणि नेदरलँडला भेट देऊन तेथील राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले. नेदरलँड भेटीदरम्यान लायडन विद्यापीठात जतन केलेला चोल राजांच्या काळातील अण्णाई मंगलम ताम्रपट मोदी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. लायडन विद्यापीठात हा ताम्रपट 3 शतके जतन करण्यात आला होता. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावण्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी केली जात आहे. एका दाम्पत्यानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असल्यावरून नांदेड शहरातील विद्युतनगर इथं सीबीआयच्या पथकानं ही चौकशी केली. अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलवण्यात आलं आहे. त्याचवेळी नांदेडमधील आणखी काही पालकांची चौकशी होणार असून नेट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. याआधी या प्रकरणी अटक केलेले लातूरचे निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांच्यासह मनीषा मांढरे यांना न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 वाढ करून आता 37 करण्यात आली आहे. अर्थात आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्या अध्यादेश सुधारणा 2026 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. यासंदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी पुन्हा एकदा संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. ऐतिहासिक वारसा जपणे आणि नागरिकांमध्ये शहराच्या संस्कृतीबद्दल जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने आज बेगमपुरा हेरिटेज वॉक वारसा सफरमध्ये आज 250 नागरिकांनी सहभाग नोंदवला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि इंटॅक इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर इथं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC वतीने महाराष्ट्र गट ब संयुक्त मुख्य परीक्षा आज पार पडली. सकाळी 11 ते 12 या सत्रात परीक्षा घेतली गेली. दुपारी 3 ते 4 या सत्रात परीक्षा घेण्यात आली. शहरातील 6 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. MPSC परीक्षेसाठी एकूण 1776 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. छत्रपती संभाजीनगर इथं राज्य राखीव पोलीस दल पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा आज सकाळी शहरातील 4 केंद्रांवर पार पडली. सकाळी 11 ते 12 या वेळेत घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी 8,500 उमेदवारांनी नोंदणी केली होती. एमआयटी कॉलेज, श्रेयस कॉलेज, चाटे स्कूल आणि एंजल किड स्कूल या 4 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. केंद्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज यांचं बुधभूषण ग्रंथ रचतानाचं विश्वातील पहिलं 10 फूट उंचीचं पूर्णाकृती कास्य शिल्प महाराष्ट्रात प्रथमच पुणे महानगरपालिकेच्या वतीनं शिवाजीनगर इथल्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारण्यात आलं आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार डॉ नीलम गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराजांच्या पूर्णाकृती शिल्पासह त्यांनी रचलेले 9 निवडक श्लोक मराठी व इंग्रजी अर्थासह तसंच बुधभूषण ग्रंथाची संक्षिप्त माहिती देणाऱ्या प्रस्तावनेसह इथं कोरण्यात आलेले आहेत. अतिशय कठीण कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे संस्कृत भाषेवरील प्रभुत्व जगासमोर आणण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीनं हे दैदिप्यमान शिल्प उभारण्यात आलं आहे. दरम्यान पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या जागेवर सार्वजनिक खासगी भागीदारीतून उभारलेलं कर्करोग रुग्णालयाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. नांदेड ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला 30,63,650 रुपयांचा गुटखा आणि सुगंधित पानमसाला आज जप्त केला आहे. पोलिसांनी सापळा रचून कांदा मार्केट इथं हा सर्व गुटखा जप्त केला. या प्रकरणी रईस मोहम्मद, अमीर मोहम्मद याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाईचे संकेत महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर इथं आज प्रसार माध्यमाशी संवाद साधताना दिले. राज्यात चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही, महाराष्ट्रभर कडक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. जालना जिल्ह्यात जिल्हाधिकारी मित्तल यांनी केलेल्या कारवाईचंही त्यांनी कौतुक केलं. नीट परीक्षा प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी पेपरफुटीच्या प्रकाराचा तीव्र निषेध केला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं या प्रकरणात तातडीनं कारवाई केली असून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं ते म्हणाले. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. याआधी भारताच्या साईराज आणि चिराग या जोडीनं उपांत्य सामन्यात मलेशियाच्या जोडीला पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातला सामना धरमशाला इथं सुरू आहे. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सायंकाळी 7:30 दिल्ली इथं खेळला जाणार आहे. टेनिसमध्ये पोर्तुगाल एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बांठियानं बुल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्तुगालचा टियागो परेरा आणि स्पेनच्या डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी 6-3, 6-2 असं सरळ सेटमध्ये हरवलं. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोवा या भागात जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहील असा अंदाज आहे. विदर्भात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीपसमूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जूनच्या 2 आठवड्यात हा पाऊस दाखल होईल. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेचा जोर आजही कायम आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीडनमध्ये दाखल. चोलकालीन अण्णाई मंगलम ताम्रपट नेदरलँडकडून भारताकडे सुपूर्त. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरसोबत नांदेडमध्येही. मुलीसाठी 5 लाखात पेपर खरेदी केल्याचा दाम्पत्यावर आरोप. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना उपविजेतेपद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.